आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात वीज दरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% कपात होणार. पहिल्या वर्षी 10% कपात, सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून 18 जुलैपर्यंत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त राज्यभरात व्याख्यानं, समता दिंडी अशा विविध कार्यक्रमांनी त्यांना अभिवादन. नासाच्या ॲक्सिओम 4 या मोहिमेअंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची वाढ. राज्यात प्रथमच वीज ग्राहकांना दरकपात मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. वीज दर कपात करण्यासाठी महावितरणनं केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगानं दिलेल्या निकालानुसार टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% कपात वीज दरात केली जाईल. सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू होणार असून पहिल्या वर्षी 10% कपात होणार आहे. भविष्यातल्या वीज खरेदीत सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीज खर्चात बचत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरमहा 100 युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना दर कपातीचा जास्त फायदा होईल. औद्योगिक वापरासाठी दर सध्या 10.88 रुपये आहे, तो 5 वर्षात 9.97 रुपयांपर्यंत कमी होईल. व्यापारी दर 16.97 रुपयांवरून 5 वर्षात 15.87 रुपये होईल, असं ते म्हणाले. राज्यात शिक्षणात 1 ते 5वीपर्यंत हिंदीची सक्ती नाही आणि मराठी भाषा अनिवार्य आहे, असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. दरम्यान हिंदी सक्तीच्या विरोधात येत्या 5 जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार असल्याचं अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीला दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले काही सदस्य, सल्लागार समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांना आज राज्यभरात अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राजभवनात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवासस्थानी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली. शाहू महाराजांनी सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन दिलं. ते गरीब, शोषित आणि वंचितांचे कैवारी होते, अशा शब्दात शिंदे यांनी अभिवादन केलं. विकासाची दूरदृष्टी बाळगणाऱ्या लोककल्याणकारी राजांच्या कार्याला आणि स्मृतींना वंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्तानं जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागातर्फे दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित केले होते. समता दिंडीचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. समता दिंडीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक न्याय विभाग अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यात शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्तानं व्याख्यानं, समता दिंडी आणि चित्ररथ, संविधान जनजागृती कार्यक्रम झाले. सोलापूर, नांदेड, धुळे जिल्ह्यातही शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या SCO शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद, कट्टरतावाद आणि उग्रवाद हे प्रादेशिक शांतता आणि परस्पर विश्वासासाठी सर्वात मोठे धोके असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत सांगितलं. पालघर जिल्ह्यातल्या देहरजी धरणानं 5.147 दशलक्ष घनमीटरची पातळी गाठली असून धरण एकूण साठवण क्षमतेच्या 5% भरलं आहे. धरणात पाणी साठण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नासाच्या Axiom 4 या मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांनी घेऊन निघालेलं SpaceX ड्रॅगन हे अंतराळयान आज दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोचलं. त्यामुळे शुभांशू हे 1984 राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. शुक्ला या मोहिमेदरम्यान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी संबंधित 7 प्रयोग करतील. यात किरणोत्साराचा शैवालांवर होणारा परिणाम, अवकाशात बियाणं पेरणं अशा विविध प्रकारच्या प्रयोगांचा समावेश आहे. या मोहिमेचं नेतृत्व अमेरिकेचे कमांडर पेगी विट्सन करत आहेत. पश्चिम आशियातली भूराजकीय स्थिती निवळण्याचे थेट परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारांवर पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1000 अंकांची वाढ झाली आणि तो 83,756 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 304 अंकांची वाढ नोंदवत 25,549 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदणीकृत असलेल्या 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअरमध्ये आज वाढ पाहायला मिळाली. धातू, गॅस आणि इंधन, ऊर्जा अशा क्षेत्रांमधले शेअर आज वाढले. तर IT, बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या काही कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. दुचाकी वाहनांची संपूर्ण टोलमुक्ती सुरू राहील असं रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दुचाकींवर टोल लादण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित केलेलं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गेल्या 24 तासात सर्वदूर पाऊस पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 25 जून 2025 मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 35.2% इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 5.29% इतका पाणीसाठा होता. त्या तुलनेनं यंदा पाणीसाठ्यात 60 पटीनं वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महिनाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातली 28 धरणं 100% भरली आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 60.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. वाशिम जिल्ह्यात मंगळूरपीरसह जवळपास सर्वच जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले. धुळे शहर आणि जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. जालना जिल्ह्यातही आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी काल पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याच काळात कोकण किनाऱ्यावर सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात वीज दरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% कपात होणार. पहिल्या वर्षी 10% कपात, सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपर्यंत. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त राज्यभरात व्याख्यानं, समता दिंडी अशा विविध कार्यक्रमांनी त्यांना अभिवादन. नासाच्या Axiom 4 या मोहिमेअंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.